चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस गाळपामध्ये कोल्हापूर अग्रेसर। राज्यात आतापर्यंत झालेल्या गाळप हंगामात एकूण साखरेच्या उत्पादनात कोल्हापूर आणि पुणे विभागातच 60% साखर उत्पादित झाली आहे। सोलापूर, नगर, औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत संथ गतीनं हंगाम सुरू आहे। नांदेड, अमरावती, नागपूर या विभागात तर नाममात्रच हंगाम सुरू असल्याची स्थिती आहे। पण राज्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्याअखेर 213.81 लाख टन ऊसाचं गाळप झालं आहे। कोल्हापूर विभागात सर्वाधिक 71.67 लाख टन ऊसाचं गाळप झालं असून 81.38 लाख क्विंटल साखर उत्पादन झालं आहे। त्याखालोखाल पुणे विभागात 56.62 लाख टन ऊसाचं गाळप झालं असून सरासरी 10.44% उतार्यानं 59.12 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे। हे दोन विभाग वगळता अन्य विभागात ऊस गाळप स्थिती चिंताजनक आहे। कोल्हापूर आणि पुणे विभाग वगळता अन्य विभागात जानेवारीनंतर साखर कारखाने ऊसाअभावी बंद होण्याची शक्यता आहे। सोलापूर, नगर, नांदेड, अमरावती विभागाचा सरासरी साखर उतारा 9% आहे। औरंगाबाद, नागपूरचा सर्वात कमी म्हणजे सरासरी 8% उतारा आहे। कोल्हापूर जिल्ह्यात बिद्रीच्या दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याचा सरासरी उतारा सर्वाधिक म्हणजे 11.85% आसपास आहे। या खालोखाल गुरुदत्त, टाकळीवाडी, वारणा या कारखान्यांचा क्रमांक आहे। अनेक ठिकाणी अद्यापही पूरबाधित ऊसाचं गाळप सुरू असल्यानं प्रत्येक वर्षी उतारात आघाडीवर असणाऱ्या कारखान्यांना यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्याअखेर पिछाडीवर जावं लागलं आहे।